अशी बुढी आहे तुम्हाला काय सांगू, जो तो मुलगा म्हणतोय मजला बायको पाहिजे गोरी, तुम्हीच सांगा पाहुणं कुठे जातील काळ्या पोरी, हे गीत आहे का?
जो तो मुलगा म्हणतो मजला, जो तो मुलगा म्हणतो मजला, बायको पाहिजे गोरी, बायको पाहिजे गोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठे जातील काळ्या पोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठे जातील काळ्या पोरी,
आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठे जातील काळ्या पोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठे जातील काळ्या पोरी।
दारी एक पाहुणा आला, पोरगी दाखवली पोराला, गुण पोरीचे वर्णिले त्याला, तरी चौघा समोर तो म्हणाला,
तरी चौघा समोर तो म्हणाला, तरी चौघा समोर तो म्हणाला,
गुणान पोरगी असो कशी, गुणान पोरगी असो कशी, पण रंगाने पाहिजे गोरी, पण रंगाने पाहिजे गोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी,
आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी।
देऊन्या काळा रंग आणला देवाने प्रसंग, झाला पोरी बिचाऱ्या दंग, लग्न करतील कोणा संग,
लग्न करतील कोणा संग, लग्न करतील कोणा संग,
गोरा म्हणतो गोरीच पाहिजे, आणि गोरा म्हणतो गोरीच पाहिजे, डोंबळाही म्हणतो गोरी, औ डोंबळाही म्हणतो गोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी,
आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी।
सांगळे असो वालुडे यांचे भाव बघा वाढिले, असं अडाणी वासिकलेले, हे भलतेच हरामी झाले,
हे भलतेच हरामी झाले, हे भलतेच हरामी झाले,
मलिंदा पाहिजे स्कूटर पाहिजे, हो मलिंदा पाहिजे स्कूटर पाहिजे, बायकोही पाहिजे गोरी, हो बायकोही पाहिजे गोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी,
आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी।
या पोरीनं कांती करा, एक होऊन लावा नारा, जे मागतील तुम्हाच हुंडा, त्यांच्या हातात बांगड्या भरा,
त्यांच्या हातात बांगड्या भरा, त्यांच्या हातात बांगड्या भरा,
संकट आलंय तुम्हावरी, हे संकट आलंय तुम्हावरी, घ्या हाती आता तलवारी, घ्या हाती आता तलवारी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी, आता तुम्हीच सांगा पाहुणं कुठं जातील काळ्या पोरी,
आता तुम्हीच सांगा पाहुणं।